radiomandi.com पॉडकास्ट।
अमेरिकेत 2020-21 मध्ये मंदी सदृश स्थितीचा इशारा। नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिस्ट या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत पुढील 2020-21 या 2 वर्षात मंदी सदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शक्यता फेटाळून लावली। संस्थेनं पाहणी करून तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे की फेडरल रिझर्व्ह बँकेनं 2018 व्याजदरात वाढ केली होती, ती कमी करून याबाबत ठोस संदेश दिला आहे। सध्या बँकेनं राबवलेल्या काही उपाययोजनांमुळे मंदी रोखली गेली आहे। NABEचे अध्यक्ष कॉन्स्टन्स हंटर म्हणाले, 38% अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार मंदी 2021 सुरू होईल असं वाटतं, तर 46% अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्व्हकडून आणखीन एक दरकपात अपेक्षित आहे। चीन आणि अमेरिकेत काही तडजोडी होऊन यातून काही मार्ग निघेल अशी आशा 64% अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली। ट्रम्प म्हणाले, देशात मंदीची चिन्ह मला दिसत नाहीत, मी कर खूप कमी केले आहेत, शिवाय वॉलमार्टची दुकानं ग्राहकांनी ओसंडत आहेत, बाकी देशांची आर्थिक कामगिरी आमच्यासारखी चांगली नाही, वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था सुधारेल असं ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी सांगितलं।